आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात आज सातव्या टप्प्यासह लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान पूर्ण. एनडीए आणि इंडिया आघाडीकडून देशात सत्ता स्थापन करण्याचा दावा. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून. आणि शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाची राज्यभरात 350 भरारी पथकं. लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 8 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामधल्या 57 मतदारसंघांमधलं मतदान आज पार पडलं. प्राथमिक आकडेवारीनुसार देशभरात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 58.34% मतदानाची नोंद झाली आहे. बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे अंदाजे 70% इतकं मतदान झालं आहे, तर बिहारमध्ये सर्वात कमी म्हणजे अंदाजे 49% मतदान झालं आहे. इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीत 295 जागांवर विजयी होईल असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज व्यक्त केला. खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक संपल्यावर ते वार्ताहरांशी बोलत होते. मतमोजणीच्या दिवशी विरोधी पक्षांनी काय काळजी घ्यावी, लोकसभा निवडणूक आणि संभाव्य आव्हानांविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं खरगे यांनी सांगितलं. इंडिया आघाडी विजयी होणार असून एक मजबूत सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी व्यक्त केला. तर महाराष्ट्रात इंडिया आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केला. या बैठकीला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, चंपई सोरेन, फारूक अब्दुल्ला इत्यादी नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला 370 हून अधिक जागा मिळतील, तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 हून अधिक जागा मिळतील असा विश्वास भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्यक्त केला आहे. देशातली जनता तुष्टीकरण, वशिलेबाजी आणि भ्रष्टाचारावर आधारित राजकारणाला नाकारून बलशाली, विकसित आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीला पाठिंबा देईल असं ते म्हणाले. भाजपा कार्यकर्ते आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांच्या कठोर मेहनतीबद्दल नड्डा यांनी त्यांची प्रशंसा केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना 19 एप्रिलला काढलेल्या रॅलीनंतर घेतलेली सभा विनापरवानगी घेतल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक अॅडव्होकेट संदीप गुळवे यांनी आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला. संदीप गुळवे महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य होते, तसंच त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालकपदही भूषवलं आहे. आज त्यांच्या पक्षप्रवेशावेळी खासदार संजय राऊत यांच्यासह इतर नेते तसंच नाशिकचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजार आणि शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट तर 10वीची पुरवणी परीक्षा 16 ते 30 जुलै या कालावधीत होणार आहे. पुरवणी परीक्षांचं विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध होईल. जपान सरकारच्या टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्राम अंतर्गत राज्यातल्या निवडक विद्यार्थ्यांना 3 ते 5 वर्षांकरता जपानमध्ये ऑन द जॉब कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या विद्यार्थ्यांची पहिली तुकडी येत्या जून महिन्यात जपानला जाणार असल्याची माहिती जपानचे मुंबईतले नवनियुक्त कॉन्सल जनरल यागी कोजी यांनी दिली. गेल्या महिन्यात मुंबईतल्या वाणिज्य दूतावासाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर यागी कोजी यांनी काल राज्यपाल रमेश बैस यांची मुंबईतल्या राजभवनात सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी
म्हणजेच निवाडा जनतेचा,
कोण हरणार, कोण जिंकणार,
कोणत्या मुद्द्यावर जनता कौल देणार,
म्हणजेच निवाडा जनतेचा।
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम निवाडा जनतेचा
अवश्य ऐका येत्या 4 जूनला मतमोजणीच्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून थेट प्रसारण अस्मिता वाहिनीवर।
निवाडा जनतेचा,
प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती।
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पनवेलमध्ये अभिनेता सलमान खानच्या कारवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या चौघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। या चौघांना सलमान खानच्या पनवेल इथल्या फार्म हाऊसजवळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। हे चौघेही रात्री उशिरा टेहळणी करत होते। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई केल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे। शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि त्यांना बी बियाणं, खतं, कीटकनाशकं यांचा योग्य दर्जाचा पुरवठा होण्यासाठी राज्यभरात निविष्ठांच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेतल्याची माहिती पुणे कृषी संचालक विकास पाटील यांनी दिली। यासाठी राज्यभरात 350 भरारी पथकं कार्यान्वित केल्याचंही त्यांनी सांगितलं। 36,000 नमुने घेण्याचं उद्दिष्ट दिलं असून अप्रमाणित नमुन्यांप्रकरणी कडक कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। बियाण्यांचे 20,000, खतांचे 10,000 आणि कीटकनाशकांचे 6,000 नमुने तपासण्याचं उद्दिष्ट निश्चित करून काम सुरू झालं आहे। अनुदानित युरिया खताचा गैरवापर औद्योगिक कारणास्तव होऊ नये म्हणूनही उपाययोजना केल्या जात असून युरियाच्या सर्वोच्च 20 खरेदीदारांची तपासणीही क्षेत्रीय स्तरावर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पाटील यांनी दिली। यंदाच्या खरीप हंगामासाठी धुळे जिल्ह्यात विविध पिकांच्या 27,245 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवली गेली आहे। जिल्हा कृषी प्रशासनानं ही माहिती दिली। कापूस, मका, बाजरी, ज्वारी या प्रमुख पिकांसह इतर पिकांसाठी ही मागणी नोंदवली गेली आहे। मागणीनुसार जिल्हाभर पुरेसे बियाणं उपलब्ध आहे। आतापर्यंत 19,533 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा केला आहे तर उर्वरित पुरवठा सुरू असल्याचंही प्रशासनानं कळवलं आहे। शेतकऱ्यांनी अफवांना बळी पडून जादा दरानं बियाणं खरेदी करू नये तसंच कापसाच्या ठराविक वाणांचा आग्रह धरू नये असं आवाहनही प्रशासनानं केलं आहे। राज्यातले शेतकरी दुष्काळात होरपळत असताना सरकार आणि प्रशासन मात्र स्वतःच्या दुनियेत व्यग्र आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सरकारकडून अजून कोणतीही मदत मिळालेली नाही असा आरोप करत या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेसनं नेमलेल्या समितीची आज बैठक झाली। विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याप्रसंगी सरकारवर खरमरीत टीका करत सरकारला धारेवर धरलं आहे। विदर्भात 5 जूनपासून ही समिती पाहणी दौरा करणार आहे। एसटीचा 76वा वर्धापन दिन आज राज्यभरातल्या सर्व बसस्थानकांवर मोठ्या उत्साहात साजरा झाला। 1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली होती। चाकरमान्यांना दररोज पुण्याहून मुंबईला नेआण करणाऱ्या डेक्कन क्वीन या रेल्वे गाडीचा 95वा वाढदिवस आज सकाळी पुण्यामध्ये मोठ्या थाटात साजरा झाला। मात्र मेगा ब्लॉकमुळे आज गाडीचा प्रवास होऊ शकला नाही। हवामान। केरळमध्ये दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी अरबी समुद्रात पोषक वातावरण तयार झालं असल्यानं येत्या आठवडाभरात मोसमी पाऊस पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात दाखल होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे। या काळात कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। देशभरात आज 7व्या टप्प्यासह लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान पूर्ण। एनडीए आणि इंडिया आघाडी करून देशात सत्ता स्थापन करण्याचा दावा। राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून। आणि शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाची राज्यभरात 350 भरारी पथकं। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।